आयुष्यात आपल्याला फक्त दोनच गोष्टी पाहिजे, बाईक आणि पैसा. लोक म्हणतात मरशील एक दिवशी, पण हेल्मेट आणि बाईक घेतली